वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग 15 आदली रात्र आश्रमात काढून वेदवेत्ते ब्राह्मण राजपुरोहित वसिष्ठांच्या समवेत राजमंदिरापाशी येऊन उभे राहिले होते. अमात्य आणि सेनापती तसेच व्यापारी वर्गाचे मुख्य प्रतिनिधी रामाच्या अभिषेकाच्या निमित्ताने मनात आनंदून मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. स्वच्छ सूर्योदयाच्या वेळी दिवस पुष्य नक्षत्र योगाने सुरू होत असताना राम जन्माच्या वेळी जसा सूर्य कर्क राशीत होता तसा असताना रामाला अभिषेक करायचा असे द्विजश्रेष्ठांनी योजले होते. सुवर्णाचे जलकुंभ आणले होते, सिंहासन सजवले होते, रथात झगझगीत व्याघ्रचर्म अंथरले होते, गंगा यमुनेच्या पुण्य संगमातून पाणी आणले होते. आणखी ज्या कोणत्या पवित्र नद्या डोह कूप सरोवरे पूर्ववाही ऊर्ध्ववाही पाकडे तिकडे वाहणारे ओढे नाले होते त्यातून आणि सप्त सागर समुद्रातून असे सगळीकडून पवित्र जल आणले होते. मध दही तूप लाह्या दर्भ फुले दूध आठ देखड्या कुमारिका मदमस्त असा मोठा सोला हत्ती श्रीरामाच्या झाडांच्या पानांनी झाकलेले जलयुक्त सोन्या चांदीचे घट आणलेले होते. ते उत्कृष्ट पाण्याने भरलेले आणि पद्म आणि उत्पल कमले आत घातलेले कलश शोभेवंत दिसत होते. चंद्रकिरणासारखी झळाळणारी शुभ्र वर्णाची रत्नजडित उत्तम चौरीही रामाकरता सज्ज ठेवली होती. तसेच चंद्रबिंबाप्रमाणे शुभ्र असे चकाकणारे छत्र श्रीमान रामाच्या अभिषेक सामग्रीत उठून दिसणारे सज्ज ठेवले होते. शुभ्र खोंड आणि शुभ्र घोडा तयार ठेवला होता. सर्व प्रकारची वाजंत्री त्याचप्रमाणे स्तुतीपाठक भाट होते. म्हणजे ईश्वाकुवंशी राज्यात ज्या प्रकारच्या अभिषेकाची तयारी करण्याकरता सामग्री गोळा करण्यात येते तशा प्रकारची राजपुत्राच्या अभिषेकाकरता सामग्री घेऊन ते सर्व लोक राजाज्ञेने तेथे एकत्र आले होते. राजा तेथे त्यांना दिसला नाही तेव्हा आम्ही आलो आहो हे कोण बरे राजाला सांगेल. सूर्य उगून वर आला तरी महाराजांचे दर्शन होत नाही. श्रीमान रामाच्या यवराजाभिषेकाची सारी सज्जता झाली आहे असे ते एकमेकात म्हणत असता त्या सर्व लोकांना आणि राजे मंडळींना तो राजाकडून आधाराने वागवला जाणारा सुमंत्र म्हणाला, महाराजांच्या आज्ञेने मी रामाला त्वरेने बोलावून आणण्याकरता निघालो आहे. आपण सगळे राजाला आणि विशेष करून रामाला पूज्य आहात. तेव्हा आपण थोराने महाराजांचे कुशल विचारले आणि जागे झाल्यावर सुद्धा आपण बाहेर का येत नाही असे विचारले आहे असे मी त्यांना जाऊन सांगतो. असे म्हणून तो पुराने जाणणारा सुत अंतपुराच्या दारापाशी येऊन पुन्हा आला. नेहमी प्रतिबंध असणाऱ्या त्या मंदिरात सुमंत्राने प्रवेश केला आणि राजाची वंश स्तुती सुरू केली. राजाच्या शय्याच्या जवळ जाऊन तो उभा राहिला. तो इतक्या जवळ केला की राजाच्या आणि त्याच्यामध्ये फक्त पडदा राहिला. गुणयुक्त आशीर्वचनाने त्याने राजाची स्तुती केली. हे काकुत्स्या, चंद्र सूर्य शिव कुबेर वरुण इंद्र अग्नि तुला विजयाप्रत नेऊ. भगवती रात्र संपून शुभ दिवस आलाय. हे राजश्रेष्ठ आपण जागे व्हा आणि पुढचे कार्य करा. ब्राह्मण सेनापती व्यापारी येथे आले आपल्या दर्शनाची ते इच्छा करीत आहे. उठावे. सल्ला देण्यात तज्ञ असलेल्या सुता सुमंत्राची ती स्तुती ऐकून राजा जागा झाला आणि म्हणाला, सुता रामाला घेऊन ये म्हणून मी तुला सांगितले होते ना, मग माझी आज्ञा का डावली जात आहे. मी काही झोपलेल नाही, लवकर रामाला घेऊन ये असे राजा सुताला बोलला आणि लगेच पुन्हा खाली पडला. राजाची ती आज्ञा ऐकून त्याला अभिवादन करून तो मनात काही मोठे आनंदाचे कार्य आहे बरं का असा विचार करीत राजमंदिराच्या बाहेर पडला. ध्वजा पताकाने सुशोभित केलेल्या राजमार्गावर तो आला. मनात आनंदून तो सुत इकडे तिकडे पाहत झटझट चालला. तो जात असताना त्याच्या कानी रामासंबंधी लोकांचे बोल पडत होते. ते सर्व बोल अभिषेकासंबंधीचेच होते. ते ऐकून त्याला हर्ष झाला. थोड्याच वेळात त्याला कैलासासारख्या प्रभेचे सुंदर राम मंदिर दिसले. ते इंद्रभवनासारखे शोभिवंत होते. त्याची मोठी दारे बंद होती. शेकडो उच्चासने तिथे शोभत होते. त्याच्या पुढे आलेल्या भागावर सुवर्णाच्या प्रतिमा होत्या. रत्नांचे आणि पोवळ्यांचे तोरण बांधलेले होते. ते भवन शरद ऋतूतील पांढऱ्या मेघासारखे दिसत होते व मेरू पर्वताच्या गुहेसारखे ते लखलखत होते. उत्कृष्ट माळातील मोठमोठ्या मण्यांनी ते सजवलेले होते. मोत्यांनी आणि रत्नांनी जोडवलेले आणि चंदन अगुरु यांनी ते शृंगारलेले होते. मलय पर्वताजवळच्या दर्दूर नामक चंदनाने भरलेल्या गिरीशिखरावरून वाहवा तसा त्या भवनावरून सुरेख सुवास वाहत येत होता. आवाज काढणाऱ्या सारस मोर पक्ष्यांमुळे ते शोभिवंत दिसत होते. जिकडे तिकडे लांडग्यांची चित्रे आणि कोरीव वेल बुट्ट्या काढलेल्या होत्या. त्या आपल्या दीपवणाऱ्या तेजाने माणसांची मने आणि डोळे आकर्षून घेत होत्या. ते भवन चंद्र सूर्यासारखे देदीप्यमान, कुबेर भवनासारखे, महेंद्राच्या निवासस्थानासारखे होते. विविध पक्षांचे थवे तेथे गजबजलेले होते. सुताने मेरू पर्वताच्या शिखरासारखे उत्तुंग असलेले ते राम मंदिर बघितले. तेथे हात जोडून लोक गर्दीत उभे होते. खेड्यापाड्यातून लोक राज्याभिषेकाचे वृत्त ऐकून प्रसन्न होऊन आणि उत्सुक होऊन भेटी घेऊन आले होते. त्यांच्या गर्दीने ते भवन शोभत होते. एखादा मोठा मेघ असावा त्याच्यासारखे शुभ्र, उत्तुंग आणि सुशोभित दिसणारे, सर्वत्र नाना प्रकारची रत्ने जडवलेले असे ते भवन कुब्जक वृक्षानेही वेढलेले होते. तो सारथी घोडे जोडलेला रथ घेऊन गर्दी असलेल्या रस्त्यातून मिरवत चालला. राजगृह जवळ करीत चाललेला तो रथ पाहून सर्वांची मने आनंदित झाली. ते गृह विशाल होते, वैभवशाली होते. हरिण आणि मोर यांनी गजबल्यामुळे ते देखणे वाटत होते. थोर इंद्राच्या गृहासारख्या त्या गृहाजवळ पोहोचताच त्या सारथ्याचे मन आनंदाने पुलकित झाले. त्या गृहाच्या कैलासाप्रमाणे असलेल्या उत्तम रीतीने शृंगारलेल्या स्वर्ग गृहासारख्या कक्षातून जात जात आणि रामाच्या वचनात असणाऱ्या प्रियदर्शी अशा अनेक माणसांना ओलांडीत तो सारथी अंतपुरापाशी येऊन पोहोचला. तेथे रामाच्या अभिषेकाच्या कामात गुंतलेल्या लोकांच्या आणि सर्वच लोकांच्या तोंडून राजपुत्राच्या विषयी सर्वतोपरी मंगल कामना प्रकट करणारी हर्षयुक्त बोलणी त्याच्या कानावर पडली. रामाचे ते महेंद्र भवनाप्रमाणे असलेले पशु पक्षाने युक्त असे मेरूच्या शिखराप्रमाणे उंचच उंच आणि तेजाने तळपणारे भवन सुमंत्राच्या दृष्टीस पडले. द्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्यापाशी आपापली वाहने सोडून असंख्य लोक हात जोडून उभे होते. तसेच खेड्यापाड्यातून भेटी घेऊन आलेल्या लोकांची गर्दी झालेली त्याला दिसली. त्यानंतर महान मेघासारखा किंवा पर्वतासारखा दिसणारा, मदमत्त अंकुशाला दाद न देणारा आणि आवरण्याला कठीण असा सुंदर आवाढव्य शरीराचा शत्रुंजय नावाचा रामाला वाहून नेणारा हत्ती त्याला दिसला. अलंकाराने नटलेले आणि घोड्यांच्या रथात किंवा हत्तीवर बसलेले राजे लोक आणि त्यांचे प्रमुख अमात्यही त्याला दिसले. चहु बाजूनी गर्दी करून रथासोबत येणाऱ्यांना बाजूला काढून तो सुत त्या समृद्ध अंतपुरात शिरला. पर्वताच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या मेघासारख्या मोठ्या राजवाड्यासारख्या गृहाने युक्त असलेल्या त्या भवनात मकर जसा सागरात विना प्रतिबंध प्रवेश करतो तसा त्या सारथ्याने प्रवेश केला. अयोध्याकांडाचा 15वा सर्ग समाप्त.